आजकाल फिट असणं म्हणजे अगदी सडपातळ असणं आणि छान दिसणं यालाच कदाचित फिटनेस असं समजलं जातं. पण या फिटनेसचं फॅड वाढत चाललंय का, या बाबतीत नांदेडकरांचं काय म्हणणं आहे? सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं आपके साथ है आणि हेच तर मी तुम्हाला विचारलं होतं. कसं आहे ना, आजकाल छान छान कपडे घालता यावे म्हणून लोकांना एकदम छान सडपातळ वगैरे व्हायचं असतं. म्हणजे आपल्यासाठी सगळे व्हरायटीज कपडे असावेत असं बऱ्याच जणांना वाटतं. पण नेमकं फिटनेसचं फॅड वाढत चाललंय का, या बाबतीत काय म्हणणं आहे? इकडे कॉल फ्लॅश होतोय, बघूया त्यांचं काय म्हणणं आहे.
हाय, मी नमिता बोलतेय.
हाय नमिता, काय म्हणतेस?
हॅलो. काय नाही, मजेत.
ओके, बरं तुला काय वाटतंय की हे फिटनेसचं फॅड खूप जास्त वाढत चाललंय का?
हो, अगदीच फिटनेसचं फॅड वाढत चाललंय. यामध्ये तर काही दुमतच नाहीये. ऍक्च्युली सगळंच खायचं, चीज खायचं, बर्गर खायचं आणि तरी सुद्धा वजन वाढलं नाही पाहिजे आणि सगळ्या प्रकारचे कपडे घालता आलं पाहिजे असं मला वाटतं. त्यासाठी फिटनेसचं फॅड तर हे नक्कीच वाढतच आहे असं वाटतं. आणि जान येतो जहान आहे आणि फिटनेस येतो शान आहे.
अरे बाप रे,
त्यामुळं तर म्हणजे मला आवडतं फिटनेस तिथे.
ओके, तू काय करतेस?
मी इंजिनियर आहे.
ओके, आणि मग तुझ्या फिटनेसची काळजी तू कशी घेतेस, काय करतेस नेमकं त्यासाठी?
मी सकाळी फिरायला जाते, ट्रेकिंगला जाते.
अच्छा अच्छा.
बाकीच्या ज्या आउटडोअर ज्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या आउटडोअर ऍक्टिव्हिटीज करते. एखाद्या वेळेस योगा क्लास वगैरे कुठे असेल कॅम्पेन तर तो त्यामध्ये पार्टिसिपेट.
एक इंजिनियर को इतना टाइम मिल जाता है?
निकाल लेते.
अच्छी बात है यार, मैं भी एक इंजिनियर हूँ, समझ सकती हूँ क्या होता है. एक्झॅक्टली, एक इंजिनियर होकर भी इतना टाइम निकाल लेती है लड़की, उसको तो हॅट्स ऑफ है मेरा. आणि ती इतक्या सगळ्या गोष्टी करते फिट राहण्यासाठी. बेसिकली म्हणजे फिटनेस ऍक्च्युली जे काही असतं, बेसिक फिटनेस त्याच्यासाठी ती करते, फक्त सुंदर दिसण्यासाठी नाही बरं का. पण फिटनेसचं फॅड वाढत चाललंय का, या बाबतीतलं तुमचं मत काय आहे? तुम्ही मला अजून सांगितलेलं नाही आहे, पटकन डायल करा 9607007935 मेरा नंबर है. स्टे ट्यून्ड टू सुपर हिट्स 93.5 रेड एफएम, बस जाते रहो.